तुझको कितना चाहता हूँ ये तू कभी सोच।